नमस्कार श्रोते हो,
मी आदि देशी,
तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा आनंद लुटा। आज आपण बाल विवाह या विषयावर चर्चा करणार आहोत।
बाल विवाह हिंदू संस्कृतीमध्ये पूर्वीपासून चालत आलेला आहे। आता विचार करण्यासारखं असं आहे की बालविवाह हे विवाह संस्कार आहे की कोणती भूमिका आहे, तर आपण या विषयावर आज चर्चा करूयात। विवाह संस्कार आणि भूमिका। आता आपण बघितलं तर हिंदू संस्कृतीत व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत 16 प्रकारचे सण आहेत ज्यांना संस्कार असे नाव देण्यात आले आहे, ज्यामध्ये विवाह हा महत्वाचा संस्कार मानला जातो। प्रत्येक फेरीत लग्नाला दोन पवित्र भावनांचे बंधन म्हणून मान्यता दिली गेली, जी पुढील 7 जन्मांसाठी एकमेकांची साथ असावी यासाठी। बदलत्या काळानुसार विवाह सोहळ्यात अनेक प्रकारच्या दुष्कृत्यांचा समावेश झाला आहे आणि या दुष्कृत्यांमुळे विवाह पद्धती विकृतीची शिकार बनलेली आहे, ज्याचे एक रूप आपण बाल विवाह किंवा न जुळणारे विवाह या स्वरूपात पाहू शकतो। भारतीय समाजासाठी हा शाप ठरत आहे। आता आपण बघूयात बाल विवाहाची खूप प्रथा कशी आहे। भारतीय समाज व्यवस्थेत सुरुवातीपासूनच बाल विवाह प्रचलित होते असे नाही। वैदिक कालखंडात असा कोणताही संकेत नाही। मध्ययुगीन काळापर्यंत जेव्हा भारत बाह्य आक्रमणांना तोंड देत होता, तेव्हा परकीय राज्यकर्ते मुलींना उपभोगाची वस्तू समजून त्याचे अपहरण करायचे आणि त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करायचे। या काळात रोटी बेटी ही वाईट प्रथा रूढ झाली होती। आपल्या मुलीला घरात ठेवणे गरीब आणि खालच्या वर्गातील लोकांसाठी कठीण काम झाले होते, म्हणून त्यांनी आपल्या मुलींचे बालवयातच लग्न लावून दिले। हुंडा पद्धतीमुळे आजही भारतीय समाजात बाल विवाह बिनदिक्कतपणे होत आहेत। मध्ययुगीन काळात एक काळ असा आला जेव्हा मुलीचा जन्म अशुभ मानला जात असे। शिक्षणाचा अभाव आणि स्वातंत्र्याचा अभाव यामुळे मुलींना विरोधही करता आला नाही। लहान वयात लग्न झाल्यामुळे हुंडाही कमी द्यावा लागला। या कारणास्तव बाल विवाहाची प्रथा मध्यम आणि निमवर्गीय कुटुंबांमध्ये खोलवर रुजली आहे। आता आपण बाल विवाहावरती विस्तारपूर्वक चर्चा करूयात। बाल विवाहाचा अर्थ काय। बाल विवाह म्हणजे लहान वयात मुलांचे लग्न केल्याने त्यांच्या आरोग्यावर, मानसिक विकासावर आणि आनंदी जीवनावर परिणाम होतो। कमी वयात लग्न केल्याने संपूर्ण समाजात मागासलेपणा येतो। म्हणूनच आपल्या देशातील कायद्याने मुला मुलींसाठी लग्नाचे वय निश्चित केले आहे। या वयापेक्षा कमी वयाच्या विवाहाला बाल विवाह म्हणतात। जर मुलीचे वय 18 वर्षापेक्षा कमी असेल किंवा मुलाचे वय 21 वर्षापेक्षा कमी असेल, तर त्या विवाहाला बाल विवाह म्हटले जाते। असे लग्न आपल्या कायद्यात पूर्णपणे प्रतिबंधित आहे। अशा विवाहाचे अनेक कायदेशीर परिणाम होऊ शकतात। विवाहित जोडप्यांपैकी जो कोणी मूल असेल तो न्यायालयातून विवाह रद्द करू शकतो। लग्नानंतर मूल होऊन 2 वर्ष झाली तरी सुद्धा केव्हाही कोर्टात अर्ज करता येतो। जो कोणी बाल विवाह संपन्न करून घेतो, जसं की कोणी पंडित, मौलवी, पालक, मित्र, नातेवाईक असेल, त्याला 2 वर्षापर्यंत सश्रम कारावास किंवा 1,00,000 रुपये दंड होऊ शकतो। कदाचित दोघही दंड बसू शकतात। ज्या व्यक्तीच्या देखरेखीखाली एक मूल असेल, जर त्याने मुलाचे लग्न केले असेल, मग ते पालक किंवा इतर कोणतीही व्यक्ती असो, त्याला 2 वर्षापर्यंतच्या सश्रम कारावासाची किंवा दंडाची शिक्षा दिली जाते। सोबत 1,00,000 रुपये किंवा दोन्ही सुद्धा दंड दिले जातात। जो कोणी बालविवाहाला प्रोत्साहन देतो किंवा जाणून बुजून निष्काळजीपणे प्रतिबंध करत नाही किंवा बालविवाहाच्या विधीमध्ये सहभागी होतो, त्याला 2 वर्षापर्यंत सश्रम कारावासाची किंवा दंडाची शिक्षा होऊ शकते। बालविवाह हा देशासाठी शाप आहे। आता आपण यावर बोलूयात। बालविवाहाचा शाप काही देश सोडले तर जवळपास सर्वच देशांमध्ये लग्नाचे किमान वय निश्चित करण्यात आले आहे। भारतात मुलाचे वय 21 वर्षे आणि मुलीचे वय 18 वर्षे आहे। प्रौढ झाल्यानंतर लग्न केल्याने त्यांना लग्नाच्या बंधनाचे महत्व आणि जबाबदाऱ्या कळतात। भारतीय विवाह प्रथांमध्ये कन्यादानाला खूप महत्व मानले जाते। लग्नाच्या वेळी वडिलांकडून मुलीच्या कोटीनुसार काही रक्कम दिली जात असे। हळूहळू ही प्रथाही विकृत होत गेली आणि कन्येला ओझ समजलं जाऊ लागलं. आपल्या मुलींचे बालवयातच लग्न लावून पालक आपल्या जबाबदारीतून मुक्त होऊ लागले. थोड्या सोयीसाठी सुरू झालेली या प्रथा आज मुलीच्या आयुष्याचा शाप बनला आहे. ही चुकीची परंपरा सातत्याने पुढे नेली जात आहे. मुलीचे लहान वयातच लग्न लावून दिले जाते, त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. कमी वयात लग्न केल्याने मुलीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला बाधा येतेच, पण लवकर संततीमुळे लोकसंख्याही अमर्यादितपणे वाढत जाते. या सर्व कारणांमुळे बालविवाह हा सुसंस्कृत समाजासाठी शाप आहे. बालविवाह ही समस्या रोखण्यासाठी काही उपाययोजना अंमलबजावणी आणल्या गेल्या पाहिजे. समाज सुधारकांनी वेळोवेळी अशा गैर प्रकारांचे उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आपल्या संसदेनेही बालविवाह रोखण्यासाठी कठोर कायदे केले आहेत आणि मुला मुलींचे लग्नाचे किमान वय निश्चित केले आहे. लग्नाचे किमान वय पूर्ण होण्याआधीचे लग्न हे बालविवाह मानले जाते आणि ते बेकायदेशीर गुन्ह्याच्या श्रेणीत गणले जाते. बालविवाहाची तक्रार आल्यावर दोन्ही पक्षांना कठोर शिक्षा आणि दंडाची तरतूद असतानाही आपल्या देशात बालविवाह होत आहेत. कायद्याच्या कठोरतेऐवजी जनजागृतीच्या माध्यमातून बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केले गेले तर ते अधिक प्रभावी ठरू शकतात. आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक व्यक्तीची विवाह नोंदणी अनिवार्य केली आहे. न्यायालयाच्या या पावलामुळे बालविवाह कमी होण्यासही मदत होणार आहे. अशा प्रकारे बालविवाह निर्मूलनासाठी शासन आणि समाज या दोन्ही पातळ्यांवर समन्वयाने प्रयत्न करण्याची गरज आहे. बालविवाह रोखण्यासाठी काही कायदे काही उपाययोजना अंमलबजावणीत आणल्या गेलेल्या आहेत. बालविवाह रोखण्यासाठी आणि बालविवाह करणाऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठीही वेळोवेळी सरकारने कायदे निर्माण केलेले आहेत. सध्या बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 लागू आहे, त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी आणि बालविवाह करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकारने काही तरतुदी दिलेल्या आहेत. या कायद्यातील मुख्य तरतुदी आपण ऐकूयात. पहिले म्हणजे 18 वर्षावरील मुलाने 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीशी लग्न केल्यास त्याला 2 वर्षापर्यंत सश्रम कारावास किंवा 1,00,000 रुपये दंड होऊ शकतो किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. विवाहित जोडप्यामध्ये जो कोणी मूल असेल तो कायदेशीररित्या विवाह रद्द करू शकतो किंवा लग्नानंतर कोर्टात लग्न रद्द करण्याबद्दल अर्ज करू शकतो, परंतु जेव्हा बहुमत मिळतं तेव्हा 2 वर्षांनी नाही. ज्या व्यक्तीच्या देखरेखीमध्ये एखादी मूल असेल, मग ते कोणीही असो, पालक किंवा दुसरा कोणीही व्यक्ती असो, त्याने जर त्या मुलाचे लहान वयातच लग्न केले तर त्यालाही सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकते. जो कोणी बालविवाहाला कोणत्याही प्रकारे प्रोत्साहन देतो, जाणून बुजून निष्काळजीपणे प्रतिबंध करत नाही, बालविवाहात भाग घेतो, समारंभाला उपस्थित राहतो, त्याला सुद्धा 2 वर्षापर्यंत सश्रम कारावास किंवा दंडाची शिक्षा होऊ शकते. या कायद्यामध्ये कोणत्याही महिलेला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकत नाही, तिला दंड मात्र होऊ शकतो. एखाद्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करून बळजबरी करून किंवा विवाह समारंभाच्या बहाण्याने किंवा अनैतिक कामासाठी त्याची विक्री करून विवाह केला असेल तर असा विवाहही रद्द मानला जाईल. बालविवाह रोखण्यासाठी या कायद्यामध्ये पुढील तरतुदी करण्यात आल्या आहेत. पहिली म्हणजे ज्या व्यक्तीकडे बालविवाहाची माहिती असेल ती त्याच्या जिल्ह्याच्या न्यायदंडाधिकारी यांना कळवू शकतो किंवा स्वतःही लग्न थांबवण्याचा आदेश देऊ शकतो. बालविवाह रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची जबाबदारीही जिल्हाधिकारी पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे. ही माहिती पोलीस ठाण्यात देता येते. प्रतिबंधात्मक आदेश असूनही समारंभपूर्वक केलेला विवाह रद्द होऊ शकतो, म्हणजे कायद्याच्या दृष्टीने त्या लग्नाचा विचार केला जाणार नाही. शासनाने बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. बालविवाह रोखणे ही त्यांची जबाबदारी आहे. बालविवाह थांबवण्याचा आदेश देऊनही जो कोणी बालविवाह करून घेतो त्याला 2 वर्षापर्यंत सश्रम कारावास किंवा 1,00,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. आता आपण बालविवाहाचे दुष्परिणाम यावर बोलूयात. पहिलं म्हणजे शिक्षणात अडथळा. कमी वयात लग्न झाल्याने मुला मुलींचे शिक्षण थांबते. मुलीला शिक्षण दिले नाही तर त्याचे परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतात. पत्नी आणि आई म्हणून ती तिची कर्तव्य चोखपणे पार पाडू शकत नाही. आपल्या मुलाची पहिली शिक्षिका या भूमिकेतही ती अपयशी ठरते. अशिक्षित मुलं आपल्या कुटुंबाचे चांगले पालन पोषण करू शकत नाही. ही परिस्थिती समाज आणि देशासाठी प्रतिगामी आहे. दुसरं म्हणजे व्यक्तिमत्व विकासात अडथळा. लहान वयात लग्न झाल्यामुळे मुलगी अनेक कौटुंबिक व सामाजिक बंधनात बांधली जाते. व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक खेळ आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये मुक्तपणे सहभागी होण्याच्या संधी संपतात. यामुळे बालवधू खूप मांडुकाप्रमाणे राहते. ही परिस्थिती कुटुंब आणि समाजाच्या तसेच देशाच्या विकासात अडथळा निर्माण करते. लहान वयात लग्न केल्यास मुलगाही उच्च शिक्षण घेऊ शकत नाही आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकासही खुंटतो. बिघडलेले आरोग्य, माता बालमृत्यूचे वाढते प्रमाण. कमी वयात लग्न झाल्याने मुलगी सासरच्यांशी पूर्णपणे मिसळत नाही. स्वतःची मुलगी आणि सून यांच्यात प्रचंड भेदभाव केला जातो. अन्नातही भेदभाव केला जातो. हे दुःखद वास्तव आहे. कमी वयात गर्भधारणा आणि बाळंतपणाचा मुलींच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. अनेक वेळा लहान वयात आई झाल्यानंतर बहुतेक बाळांचा मृत्यू होतो. भारतात आणि विशेषतः राजस्थानमध्ये बालमृत्यूचे प्रमाण खूप जास्त आहे, ज्याचा परिणाम थेट बालविवाहावर होतो. त्याचप्रमाणे लहान वयात मुलगी आई झाल्यावर अनेक वेळा तिचा मृत्यूही होतो. त्यामुळे प्रसूती दरम्यान माता मृत्यूचे प्रमाण खूप वाढले आहे, जे समाजासाठी अत्यंत घातक आहे. अविकसित मूल जन्माला येणे. लहान वयात जन्माला आल्यास मुलही पूर्णपणे निरोगी जन्माला येत नाही. नंतरच्या काळातही त्याचा पूर्ण विकास होणं शक्य नाही. त्यामुळे तो आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी पूर्णपणे योगदान देऊ शकत नाही तर अनेक प्रकारच्या आजाराने ग्रासल्याने समाजावर ओढा आहे. नंतर उपसंहार. बालविवाह ही आपल्या आधुनिक समाजात अत्यंत प्रचलित असलेली वाईट प्रथा आहे, ज्याचे परिणाम मुलगा आणि मुलगी दोघांनाही भोगावे लागतात. या प्रथेमुळे समाजात अनेक वाईट गोष्टी निर्माण झाल्या आहेत. आजच्या काळात बालविवाहाच्या समस्येचे निवारण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्याशिवाय मुलींची या शापातून सुटका होऊ शकत नाही. श्रोते हो, आताच आपण बघितलेलं आहे की बालविवाह केल्यामुळे किती सामाजिक अडचणी निर्माण होऊ शकतात आणि लहान वयातच लग्न झाल्यामुळे मुलींना सुद्धा किती त्रास सहन करावा लागतो. यावर आपण आता एक कविता ऐकूयात. एक लहान मुलगी तिच्या वडिलांना म्हणत आहे, बाबा बाबा मला शिकू द्या, बाबा बाबा मला शिकू द्या, आयुष्याचे मोती मोती मला वेचू द्या, बाबा बाबा मला शिकू द्या. या वयात बाबा बाबा मला नाही लग्न करायचं, या वयात बाबा बाबा मला नाही लग्न करायचं, माझं बालपण आहे, बाबा मला जगायचं आहे, बाबा बाबा मला शिकू द्या, आयुष्याचे मोती मोती मला वेचू द्या, बाबा एवढ्या लवकर मला संकटात नकार टाकू, नकार संसाराच्या राहगाडाला रेटू, लहानाचा कोळा जीव बाबा माझा नका अवताला जुपू, बाबा बाबा मला शिकू द्या, आयुष्याचे मोती मोती मला वेचू द्या, पैसे करून बाबा तुम्ही आहे पैसा उभा केला, माझा संसार उभा राहो म्हणून स्वतः आहात झिजला, पण बाबा बाबा मला आहे शिकायचं, माझं आयुष्य आहे मला पुढे रेटायचं, बाबा बाबा मला शिकू द्या, आयुष्याचे मोती मोती मला वेचू द्या. शिक्षणच आहे बाबा जे तुम्हा मला न्याय देईल, आयुष्याला आपल्या तेच हो मोठा आधार देईल, म्हणून बाबा बाबा मला शिकू द्या, आयुष्याचे मोती मोती मला वेचू द्या. तर श्रोते हो, आताच आपण बालविवाह या विषयावरती चर्चा केलेली आहे. असंच जुळून राहा आमच्यासोबत. ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.